विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महिलांचे परिश्रम, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर भारतातील नारी शक्तीनं नवी उंची गाठली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत नारी शक्ती वंदन संमेलनात बोलत होते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं संसदेत लवकरच एक ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार असून त्याद्वारे संसदेत महिलांना आरक्षण दिलं जाणार आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज मुंबईत बंदुकीच्या 21 फैरींची मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्य मंत्री यांच्यासह चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आशाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीनं सुलभ व्हावी याकरता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या संवर्गांची संख्या 102 होणार आहे, तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्यानं 18 सेवांचा आणि 93 संवर्गांचा समावेश होईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यालाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीनं उद्या सकाळी 9:30 वाजता संयुक्त अभिवादन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पुण्यातील सर्व खासदार, आमदार, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल कोथरूडमधल्या गांधी भवन इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर विशेष व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं. गांधी विचार दर्शन मालिकेतील या 30व्या पुष्पात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विश्वनाथ शिंदे, मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक पी विठ्ठल आणि युवा भारत आंदोलनचे सल्लागार शशी सोनावणे यांनी आपले विचार मांडले. संवाद संस्थेतर्फे पुण्यात येत्या 17-23 एप्रिल दरम्यान बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोथरूडमधील सिटी प्राईड चित्रपटगृहात दररोज सकाळी 9:30 वाजता चित्रपट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवासाठीच्या मोफत प्रवेशिका चित्रपटगृहात 9-11 या वेळेत मिळतील असं आयोजकांनी कळवलं आहे. पुण्यातील आर्ट बिट्स फाउंडेशनचा कलागौरव पुरस्कार यावर्षी युवा तबलावादक अविनाश पाटील यांना जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवा कलावंताला संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधील दुरुस्तीच्या कामांमुळे येत्या गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाईल असं पाणीपुरवठा विभागानं कळवलं आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे शिधापत्रिकेवरून रॉकेल देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केवळ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिलिटर 62 रुपये दरानं रॉकेल उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घ काळ वार्तांकन केलं. पुणे आणि परिसरात आज कमाल 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या आकाश निरभ्र असेल आणि कमाल तापमानात किंचित वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू 6:00 विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.